itu asta ami naso wasuya ul hat deri ani wengmari paula adalofia ang khushkari mograskari dole kiraukya ani rock and roll ho nasasake ami marjen keruya
yori yammo ka tangitu asta ami naso wasuya ಒಳು ಹತ್ತರಿಯ ಆಣಿ ವೆಂಗ್ ಮಾರಿಯ ಪೌಲಾ ದೊಲೋಹ್ಯ ಕಾಂಗ ಖುಷ್ಕರಿಯ ಮೊಗ ರಾಸ್ಕರಿಯ ದೊಳೆ ಕಿಳಾವ್ಯ ಆಣಿ ರೊಕ್ಕೇನ ರೋಲ್ ಹೂ ನಾಸಾಸು ಕೇಳ ಆಮಿ ಮರ್ಜೇನ್ ಕೇಳೋಯ್ಯ
नमस्कार आणि स्वागत करता हांव रिची तुमकां आयच्या सुशेगाद दनपार कोंकणी रेडिओ प्रोग्रामार. आज इल्ले वेदर बरें आसले आनी म्हजे सांगाता आज बरी सोबीत चेडवां म्हजे सांगाता बसल्यांत स्टुडियोंत. म्हजी आंटी हांगा फेलू, तिचे सांगाता संगीता आनी सरिता. आंटी कशी आहाय तूं?
बरी आसा.
फाटल्या दिसांनी केली बरी नातली तूं?
वय हांगाच्या थंडायन इल्लो ताप आनी शेळ जाल्ली.
आतां कशी आहात?
आतां एकदम बरी आसा.
बरी स्मार्ट दिसता आज.
थँक्यू. देव बरें करून.
ओके. आनी संगीता, हाव आर यू? How is your week been? Busy, you're a nurse by profession.
Yeah.
And it must be quite challenging during the week times.
Yeah, it's been pretty busy this week, I should say. But I think the weather is getting better, so that's the plus sign.
Oh, okay.
Yeah, it's just the usual housework, cooking,
uh-huh.
and cleaning, I guess.
Uh-huh.
Yes, the main part of the housework is cooking, I guess. So we are here today also to talk about that.
Yeah. Lots about to talk about what makes Mangalorean cooking different. And about you, Sarita, how is the profession? How is teaching at the Auckland University? You're an IT professor and it must be quite busy closing to the academic year's end.
Yes, yes. Anek art weeks urlat and waiting for the holidays, and so maybe we can do more good cooking, Mangalore cooking. I'm looking forward for that.
It's a good profession, I must say, Auntie. You know, you were also a teacher once upon a time.
Yeah.
But it was quite different teaching in Bombay as compared to teaching here in New Zealand. Anga zalar sadarna every 3 months av pranthi or 2 months av pranthi ek don apte break melta.
Why?
Ki nahi?
The semester break asa next week atha. Then after the 2 weeks break, magi last finished the portion, finished the syllabus, and then exams, and that's the end of the year.
Oh, wonderful, wonderful. So tell me, Sarita, tujhe dan start kari ami pahile. Ami sagli dana Mangalore dan. Ani ami sagli dana munta amche Mangalorean cooking tikkele different, sagale orni different. Curl and difference yeah, Mangalorean cooking art.
Mangalore South Indian zone asuna sadout ami sit chonchi ani Mangalore ant tamde sit ye kozo
kozo
tamde way ani kozo tai grown, you know, cultivated in Mangalore around the villages around Mangalore, and the other main ingredient as a coconut. Sadao sakrang kadi jaije bari kadi jaije tamde sitag mostu sijjota ani mostu kadi jaije ani coconut chi curry bari jata be it fish, because it is a main in kale staple diet, and people who eat meat, a lot of the communities eat meat, chicken zauni ya bokra mas dukraje mas ya beef yasa
rosa chikadi ne chicken ache
chicken rosa chikari boy seglani coconut potta
pantu masala
pokan podna gen
pokan podna pantu masalo masalo koso galtat curl type of masalo aita tantu coconut ek normal base pan masalo kolo zata tantu
masalo ami coriander, jeera, pepper, ani
tamarind, ne?
Tamarind water,
mirsang curly,
garlic,
mirsang thi bedgi untat,
bedgi mirsang, bari thick thi,
bedgi sta, koi thi ekdam
thick,
dekho nu amaka uda sa sa mairan thana thi motvi madras mirsangal tali tacha sangata, because thi motvi mirsang mosto alen karta ani ye bedgi mirsang
mosto tiksan de
bedki montali astelindi bedki ave ati mosto tiksan ani tam sandita ani puri kalreta kadiyek
magete lam mirsang ale
kashmiri chili
kashmiri ne
kala deta
lam
bedki ami pehle bedki ve lam
lam
pono Bombay ailo prantam kali kashmir mirchi.
But yeah, vegetable kashen cook karta thi Mangalore anta.
Mangalore anta sadavat staple food ami mulle bari coastal region anta ami asillan zaun so purat amka masli melta narle melta ani tandu sagvale gar tandu ani karta mulaar sagoli karta tandu tandu ani em param ka Unyamalan melta. Dekho nu, tya area chin pura garani zalle matra use kartat. Ani sadavat sakalin chen kale mulyar amkam pez asteli. पेज तांदळाची पेज आणि त्याच्या सांगात ओसंक एकदम बिझी असतात मंगळूरची हितलांत काम असतं आणि मस्त दुसरे सागोळेचे काम असतं आणि आम्ही तू सिटींत आल्ले आमकां कळे असतले आणि आबोलींक कळे आणि ते परत काढूंक वसूंक पडटाले देखून बेगीन बेगीन जाऊनचे काम खाले पेज रणीर दवरची आणि हितलांतले एक रांदय जाल्ली हाडची घोसाळे भेंडा सांगो
वाईट आणि
बोबळे प्राण विगी तेल पियाव घालचे
आणि कालची कडी ना
ती मागीर मस्तू पेजे सांगता
पण आणखी तू म्हणताय तेल पियाव घालचे मसालो घालनात
ना तेल पियाव म्हणजे किती करतात इल्ली तरणी मिरसांगी इतलान मेळटा पियाव एक पियाव मात्र घरा भितर असता तो पियाव कातरून सो तरणी मिरसांग घालची आणि इल्लेश करीपत्ता तांदू
घालना
फोण घालताना मात्र करीपत्ता घालतात आणि रांदई सुटी केली दून सुटी केली रांदई आपले त्याच्या सांगता पियाव थोडी किती करतात इल्ले तेल घालतात नारले तेल म्हणल्यार सकडांक बारी रुचीचे आम्ही घरा तेल घालनातल्या आम्ही रांदई तरणी मिरसांग पियाव इल्ले मीठ आणि नारल शेणावून चाललो आणि इल्लेशे उदक घालन उण्या उजार दवरल्यार गडये भितर तेय जाता देखून पेज बारी रुचीची
सकाळीचे पेज रांदई आणि लोणचे
आणि पेज सांगत मस्त व्यस्त येतात लोणचे तरा तरांच्या चटण्यो उडा असा तुमका
गालबेची
चटणी आणि
खारे मसली
सुके खारे ताटो ताट्याक सुको झाल्या उपरांत खारे म्हणतो आम्ही खाऱ्याची चटणी आणि गालबेची चटणी म्हणल्यार आता म्हणजा तोंडात
ते दन परंचे सो यू व्हाट यू मीनिंग टू से इज दॅट राईस इज अ व्हेरी स्टेपल डायट फॉर ऑल मंगलोरियन्स ओके
व्हेजिटेबल्स थ्री टाइम्स
या इवन ड्यूरिंग आफ्टरनून दे हॅव राईस अँड इवन
मागे सांजेर पेज प्रत्येक
वेगे
सडा तडा
तडा सडावत आमगेर सकाळी पेज दन पररा राती शीत
तडा घरांत सकाळी पेज आल्यार सांजेरी पेज दन परमात एक समाज शीत
शीत
जेवल्यार
शीत
जेवण असताना पोट
भरना
आणि जेवल्या बरी जायना म्हणतात
शीत ना
झाल्या
मंगळूर घरांक शीत एकदम गरजेचे
आणि ती रांदयो म्हणतात तू तेल पिया तू खाईये एक एक मसालो ना
पण
आले
घालतात की तांदूळ
आले सडावत तर
फोन देताना इल्ले घे काले
आले
लसूण
लसणीचे
लसूण आणि करी पत्ता
वय ना हे घालतात मस्टर्ड खाले
ते
सासवान थोड्यो रांदयो सासवान थोड्यो लसणीन
पण आई तरा आणि सनवाराचे थोडे पटी दुसऱ्यांत रांदप सकाळीचे
नाही
पण सकाळीचे पोव असतात गोड पोव करतात थोडे पटी
ते स्नॅक
सांजेचे की सकाळी
आमका सद्दां सकाळीचे पेज मागीर हे पुरा फोव गोडसो फोव उपकारी फोव रावा शिरा आणि तेंपुरा चार वरार
आणि
कोण घेऊ उकडोनच्यो आणि त्यो उकडन थोडे अंथून घालच्यो गोड आणि सुनान घालचे तुम्ही सांगा ने
आणि सकाळींचे ये ने पेज मागीर पेज नातल्यार ये काले सान्ना करताले
आणि
पोळी काले पोळी म्हणतात लाताड लाताड उडास सगळी लाताड आणि मुठली
मुठली
मागीर
ನೀರ್ ದೋಸ ಪೋಳೆ ಮುಟ್ಲಿ ಪೂರಾ ಟಿಪಿಕಲ್ ಮಂಗಳೂರಿಯನ್ ಗಿ ಹಿಂದ್ವಾಂಚಿ ಕರ್ತಾನೆ ಪೈಲೆ
ತೀನ್ ಕರ್ತಾತ್ ಸೇಮ್ ತೀನ್ ಇಡ್ಲಿ ಕರ್ತಾ ಅನಿ ಆಮಿ ಸನ್ನ ಕರ್ತಾ
ಸನ್ನ ಇಸ್ ಯುನಿಕ್ ಟು ಮಂಗಳೂರಿಯನ್ ಕ್ಯಾಥಲಿಕ್ ಮಂಗಳೂರಿಯನ್
ಇಡ್ಲಿ ಅನಿ ಸನ್ನ ಚ ಡಿಫರೆನ್ಸ್ ಕಿತೆ ಆಮಿ ಇಲ್ಲಿ ಶಿ ಉಡ್ದಾಚಿ ದಾಳ ಗಲ್ಚಿ
ಅನಿ
ತಾನಿ ಮಸ್ತು ಉಡ್ದಾಚಿ ದಾಳ ಗಲ್ಚಿ ಅನಿ ಆಮಿ ಫುಗಂಗ್ ದೋರ್ಚೆ ಸುರ್ ಗಲ್ನ ತೀ ಸುರ್ ಗಲಿನ ಅಂತ ತೀ ಉಡ್ದಾಚಿ ದಾಳ ಮಸ್ತು ಗಲ್ನ ಅನಿ ಅರ್ಕಂಡ್ ವಟ್ಚೆ ಕೋಸ್ ಗ್ರೈಂಡಿಂಗ್ ಅನಿ ಆಮಿ ಬರೇ
ಸ್ಪಂಜ್ ಬರೀ ಜಾತಾರ
ಅನಿ ಆಮ್ ಚಿತಾಕ ಇಲ್ಲಿ ಸಕರ್ ಗಲ್ಯಾರ
ಸೂರ
ಸೂರ್ ಗಲ್ನ ಫುಗಂಗ್ ದೋರ್ಲ್ಯಾರ ಅನಿ ಇಲ್ಲಿ ಶಿ ಸಕರ್ ಗಲ್ಯಾರ ಇತ್ಲಿ ರುಚಿ
ಸಣ್ಣ ಬಿತರ್ ಇತೆ ನಾರ್ಲನಿ ಗಾಡ್ ಗಲ್
पण
एक इम्पॉर्टंट सांगले आता की सूर सगळ्या कोस्टल रिजनात सूर पी येतात आम्ही मंगळूरियन ती सूर सन्नांग घालतात थोडी पी येतात आणि सन्नांग किती घालतात सो
काढले तक्षण सूर काढचे माडार सोडवणू ಮಾಡಾರ್ ಸೋಡೋನು ಸುರ್ ಕಟ್ಚೆ ಮುನಿ ಸುತ್ತಾತ್ ತೇತ್ಯ ಕೊಳ್ಶಾಂತ್ ಸುರ್ ಅಣ್ಣ ಅಡಲೆ ತಕ್ಷಣ ಆಮಿ ಪುರ ರಾಕೊಂಡ್ರಿ ಸ್ವೀಟ್ ಮಾಗಿರ್ ತೀ ಮುಸ್ತು ವೇಳ ದೂರ್ಲಾರ್ ಕಿತೆ ಅದಕ್ಕೆ ಅಂಬೋಡಿಸ್ತಾವೆ ಅಡಲೆ ತಕ್ಷಣ ತೀ ಸುರ್ ಪಿಯೇಜೆ ಅನಿ ಸಣ್ಣ ಗಲುಂಕು ತಕ ಇಲ್ಲಿ ಸಕರ್ ಗಲ್ನ ತಿ ಫುಗೊಂಕು ದೋರಿಜೆ ಅನಿ ಮಾಗಿರ್ ತೀ ತೈನ್ಸ್ ಫಮೆನ್ ಜತಾ ಅನಿ ಮಾಗಿರ್ ಸಣ್ಣ ಕರುಂಕು ಯೂಸ್ ಕರ್ಚೆ
ಅಂಟಿ ಅವೇನ್ ತೊಡೆ ಪಟ್ಟಿ ಗಾವ ಗೆಲ್ಯಾರ ಪೊಳೆ ಇಲ್ಲ ಅವೆ ತಾಂದು ಕೋಸ ತಾಂದು ತುಜ ಆಪಳೆ
ತಕ ಮುಂಟಾದ ಉಕ್ಕಡ ತಾಂದು
ಉಕ್ಕಡ ತಾಂದು ತ್ಯಾ ತಾಂದು ಅಚೆ ಲಾಡು ಹುಯಿ ಕರ್ತಾತ್
ವಾವ್ ಯಾ
ಓಕೆ ತೆ ಉಕ್ಕಡ ತಾಂದು ಅಚೆ ಲಾಡು ಕರ್ತಾತ್ ಅಂಗ ಮಸ್ತು ಜನ ತೆ ಕಾಲೆ ಮುಂಟಾತ್ ಗ್ರೈಂಡರ್ ಅಂತ ಗಲ್ನ ತಸ ಪೌಡರ್ ಅನ್ನ ತಕ ಕರ್ನ ಗೋಡ ಗಲ್ನ ಮಗಿರ್ ಕೋಕೋನಟ್
ಕೋಕೋನಟ್
ಗಾವ್ ಅಂತ ಏಕ ಟೈಪ್ ಅಚೆ ತ್ಯಾ ಟೈಪ್ ಪಾರೆ ಅಂತ
ಮಾಗಿರ್ ಪೈಲೆ ಕಷೆ ಪಿಟೋ ಕರ್ತಾಲೆ ಗೊತ್ತೆ ಪೈಲ ತಾಂದು ದೂಸೋ ಸುಕೊಂದ್ ಗಲ್ಸೋ ಅನಿದಕ್ಕೆ ಹೂ ಬೇಕು ಕಲೆಂತೆ ಬ್ರಾಯಿಲ್ ಆನ್ ಫೈರ್
ಡ್ರೈ
ರೋಸ್ಟ್ ತೋಜಲ ಉಪರಾಂತ ತೇ ಕಾಲೆ
ಗ್ರೈಂಡರ್
ಚಕ್ಕಿ ಚಕ್ಕಿ ಚಕ್ಕಿ
ಟೂ ವೀಲ್ಸ್
ಚಕ್ಕಿ ಮಂಟದಕ್ಕ ಚಕ್ಕಿ
ನಮಕ ದೋನು ಫತುರಸ
ಅನಿ
ತಕ ಎಕ ಹತಳ್ಳೋ ಅಸ ದರ್ನ ಅಷ್ಟೆ ಗೊಂಡೌಂಚೆ ದರ್ನ್ ಗೊಂಡೈತಾನ ತೋ ತಂದು ಪೂರ ಪಿಟೋ ಜಾವನ ಸಕೆಲ್ ಪಟ್ಟ ಬಾರಿ ಬರೋ ಜಾತ ತೇ ನಾರ್ಲ್ ಅನಿ ಗೋಡ್ ಮನಂದ್ ಗಲ್ನ ಪಾರೆ ಕಣ್ಗೆವನ್ ಭಯಂಕರ್ನ ದಡೋ ಕಸ ತಚ ಸಂಗತ ಎಳೋಯ್ ಗಲ್ತ ಅನಿ ಮಾಗಿರ ತೇ ಪೀಠ ತಂತು ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ನ लाडू करचे
वय करेक्ट करेक्ट म्हाका आणि किती उडा असा म्हज्या म्हज्या भयणीच्या घरा येताना कजन सिस्टरच्या घरा येताना वॅलेन्सिया त्या दळा ते तिचे एक तांदळाचे लाडू एक बारी रुचीक असताले आणि ती आमका बसयताली करूंक ते पारेंत दडोंक ते गॉड
ತರ್ನೊ ನಾರ್ಲ್ ಸೆಲ್ಲರ್ ಬಾರಿ ರುಚಿಗ್
ಕರೆಕ್ಟ್ ಅಂತೆ ಗೋಡ ಅಪ್ಪಳಿ ಎಕ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಟೈಪ್ ಅಚ್ಚೆ ಗೋಡ್ ಮ್ಯಾಂಗ್ಳೂರ್ ಅಂದ್ ಮೆಲ್ಟ ಫ್ಲಾಟ್ ಗೋಡ್ ತಕ ಬೆಳೆಚೆ ಗೋಡ್ ಮುಂಟಾತ ಬಾರಿ ಯುನೀಕ್ ಏಪಟ್ಟಿ ಗೆಲ್ಲೋ ಐ ಬ್ರಾಟ್ 12 ಪೀಸಸ್ ಆಫ್ ದಟ್ ಗೋಡ್ ಪೇಯಿಂಗ್ 400 ರುಪೀಸ್ ಪ್ರೀವಿಯಸ್ಲಿ ಇಸ್ ಟು ಗೆಟ್ ದಟ್ ನೈಸ್ ಪ್ಯಾಕ್ ಲಂಬ್ ಪೇಳೆ ಅಂತ ಪ್ಯಾಕ್ ಸೌಂಡ್ ಎತ್ತಲ್ಲ ಏಪಟ್ಟಿ ಗೆಲ್ಲ ತೀ ಪೇಳೆ ಅಂತ ಬೆಳೋ ನಾ ಮಕ್ಕ ಸಪ್ರೇಟ್ ಕಂಡು ದೋರ್ಲಾತಂತಾನಿ ಅನಿ ತೇ ತೇ ತೊಡೆ ಸಗಳ್ಯಾನ್ ಸಗಳೆ ಕಡೆ ಮೇಳ್ನಾ ತೇ ಥೋಡೆ ಕಡೆ ಮಾತ್ ಮೇಳ್ತಾ ಮಾಮೂಲು ಮುನಾಲೋ ಸಗಳೆ ಕಡೆ ಮೇಳ್ನಾರೆ ಹಂಗತ್ ಮೇಳ್ತಾ ಮುಂತೀವಿ ನಾ ತೇ ಪೇಳೆಚೆ ಗೋಡ್ ಕಣ್ ಗೆವನ ಇಲ್ಲ
ತಾಚಿ ರೂಸ್ ಕಿಟ್ಲಿ
ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಸೋ
ಅಮ್ಗ ಇತ್ ಲೋಬುಡಾ ಸಡೈತೈ ಮಂಗ ಮಂಗಳೂರು ಸಂಗ್ ಮೋನೆತ
ಕರೆಕ್ಟ್ ಚೋಸಾಜೆ सर्टिफिकेट कन घेऊन सांग दुएक
रिचर्डाच्या घरा या तो पोले कन देतो
हा कन दिता हा सकाळी फोर पो आणि गॉड कलसून मॉर्निंग ब्रेकफास्ट केलो हा सो इट इज क्वाईट डिफरंट द पो द कोकोनट ग्रेटेड कोकोनट अँड little bit of cardamom seed. So, and put a little bit of rose water and mix it nicely, and it is a great fruit. Fantastic foe itself as such.
And they add a banana also.
To eat with a banana. So, that's a different thing. You can add a banana or have it with a banana.
Yeah.
Sarita looks very confused. Add a banana?
Na, khali ita na. Nandala thode putinti keshe gut gut sa ta ne. Mujha naure akche dant viggim paadsel. Dekun to omantarlo maka. तंतु व्यक्केळंगल आणि बरें करन मिक्स कर आणि त्या दळ मका बरें जाता
ना गॉड म्हणतो ना मका ये उडा सैलो कापी की गॉड गलतली साखर गलना
करेक्ट येस 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 येस
ताका म्हणतात आमचे पेळ्याचे गॉड सूर्य चंत करचे दे आणि आमच्या घरा लगी ते सूर काटचे आणि गॉड करचे आणि गॉड ओतल्या उपरांत ते ऊर इल्ले पुरा पोड इल्ले तो आमका कुरपून खाऊंक दितालो
व्हेरी गुड सो
आणि मसाला गॉड असले पेपर आणि काले
प्रकारचे
ऐकतल्यांक तुम्ही ऐकले असतले की मंगलोरियन कुकिंगांत नार्ल इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट मोस्तपटी आता कोणी यूज करणार पण आता फॅशनेबल झाला कोकोनट ऑइल important alle rantana vanata it is so expensive in new zealand to get coconut oil when I came into this country it was available for 200 grams it was at $2 or $3 in a pack now it is $11 for 300 grams as such or in 500 grams it is $11 but it was a common thing to have coconut oil as such because we are from the coastal region fish is a normal diet rice is eaten throughout the day and 365 days of the year in one form or the other so
at least
we have
once a day some even today
and today most of us still follow want to have rice so rice is eaten in the morning either in the form of pears it is eaten in the afternoon with curry and fish and vegetables and in the evening sometimes with pears or they make a poa as auntie said or some other preparation
शेयो
शेवियोज वर मेड
सैरी आयलीन सेलर विग्गी जाऊचे काम काले शेयो
और मेक मुटलीस और मेक सन्ना सन्नाज इज अ व्हेरी इम्पॉर्टंट और अ व्हेरी what I would say as a very important dish prepared for many festive seasons but
sannas, on a Sunday
or on a Sunday but sannas were always a part of the preparation so most of the things like sannas appas poles dosas panpales these are all prepared these are rice based so rice is a very very important ingredient a very important requirement and so is the coconut and that goes along with it and mind you most Mangalorians the true Mangalorians when they prepare their vegetables they don't put masala in it
that's
they put only
tel
piao as auntie says tel piao is only a little bit of oil a teaspoon of oil a little bit of
onions
and to give it a sharp taste a
green
nice
chili,
green chili. And in those good old days auntie says that this vegetable was all available in the garden that they had around they had vegetable patches they just went out there picked up those vegetables brought it cleaned it and cooked it on that note auntie
fresh food
organic
very organic
fresh pidana khaina
no preservatives nothing
so on that note auntie let's listen to a song
Tuzo mo, kalzant koro mo Mozo mo, horenj doniz mo Kalize, ukte korun boi Mona kucho, mokzao tona so Tuzo mo, kalzant koro mo
ramoji kanar sato itatusha horomov mozo asador kazar zatator emojan kaliz woron kalzak laigo tusha
Namaskar and welcome to Sushagat Dhanpar. You're listening to Richie and to Auntie Philu, Sarita and Sangeeta on some certain specialities about Mangalorean cooking, why Mangalorean cooking is quite different from the rest of the cooking in southern India. We were just discussing about certain things about Mangalorean cooking in terms of what forms the base of that cooking, that is coconut, rice, toddy, some special type of spices as such. So let's go to Mangalorean Catholic cooking. So most of the Catholics in Mangalore are actually migrants. You may like it or not like it. Some hardcore Mangaloreans who are there. Let me tell you, we are all migrants from Goa, or we were converted in Mangalore as such. There may be a few descendants of the Portuguese, but that brings about another dimension to our cooking, which makes it quite distinct. So, Auntie tuka masle chikadi bari ruchi ka saduka. Correct. Wait. Okay.
Sheetanikadi
mulayar Mangalore or Goa. Yeah. Sheetkodi is very, very popular.
Important. Nandila okay. Port Barana.
Correct.
आणि तांतु मासली ना झालारी ताका मासलीची कडी मुंचे
अंकुर कडी म्हणतात दॅट्स अ गुड वन दॅट्स अ गुड वन ताका अंकुर कडी काजा जाऊन
भुरगे जाईन
ओके सो इन दिस फिश करी आय मीन द फिश करी इज प्रिपेअर्ड इन डिफरंट वेज ओके ओके तू आमकां ती केल्ली आमकां ती माहिती दिताय की ती फिश करीन वॉट इज द की इनग्रिडियंट अँड वॉट इज नॉट इन्क्लुडेड इन द फिश करी वेन प्रिपेरिंग अ फिश करी
मसलेच्यो कडयो डिफरंट तरांनी मसली डिफरंट तरांनी रांदी येता खाली आमी नार्ल घालन आनी दुसऱ्यो पुरा
मसालो
घालन वाटून कडी करी येता तशेंच आंबोडतीक थोड्या मसल्यांक तली कडी लागना बरी जायना तेदळ आमी ताटो हाडल्यार
बांगडे आमशे तिक्षे करतात आमशे तिक्षे ताटो आमसो
तिक्सो वागोळे आणि समथिंग एल्स यू सेड जस्ट नाउ
The same thing, I think.
Yeah.
Catfish.
Tantu ami narl galina.
Acha. That is, those are the curries where there is no narl in it.
No narl.
So where there is amso tikso type of cooking
as such. Ani jire miri ingal tat.
Okay.
Yerli asliar. Thode puni jire miri ingal ta. Ya losun miri rande ek, sorry.
Moge.
Losun
miri.
Ani jire miri aka gal ta. Kalak. ಎರ್ಲಿಯಂಕ್ ನಾನು ಎರ್ಲಿಯಾಮಿ ತೋರ್ಗಲ್ನ ಟ್ಯಾಮ್ರಿನ್ ಗಲ್ನಸ್ತಾನ ತೋರ್ಗಲ್ನ ದೂಸ್ರಿ ಮಸ್ಲೆ ಚಿಕ್ಕಡಿ ಅಮಿ ಕರ್ತ ನಾರ್ಲ್ ಗಲ್ನ ಕಷಿ ಕಡಿ ಕರ್ತ ತಶಿ ಕರ್ತ ಅನಿ ನಾರ್ಲ್ಸ್ ವಾಟೂನಿ ಗಲ್ತ ಅನಿ ತೋಡ್ಯೋ ಕಾಣೆ ಅನಿ ಪಾಂಫ್ರೆಟ ಅಮಿ ರೋಸ್ ರೋಸಾಚಿ ಕಡಿ ಕರಿ ಅಂತ
एक मिनट रांडी एक मिनट तुवें म्हाका आतां कन्फ्यूज केलें आतां मस्तुपुरा सांगलें रोसाचे कडयेंत आळेन वाटी नात
वाटतात
आहा
पुरा कोरियंड जिरा पेपर ड्राय चिलीज आणि एक पियाव आणि दोन बयो लसूण घालन वाटूंक आसा पयले आणि ताच्या उपरांत रोसाची इसारता ताच्या आदी एक नारलाचो रोस काडीचे पातळ रोसान आळ्यान वाटीचे आणि दाट रोस दोरीचे आणि मासली सुटी करन सडावत काणे आणि रावंस आणि तळी मासली मलेट्सी घालतात काले म्हणतात ताका कोंकणीन उडास ना म्हाका आणि ती पहिली दोनू इले मीठ लावून बरेंकन दोन ताका इले मीठ लावून आणि इल्लो हळदी पिठो घालून दवरल्यार ती परतून दुवेत या इल्ले उदक घालून जळ जळवून त्या बॉईल केल्ल्या कडयेंत घालचे आणि ताका बरें बॉईल जाल्या उपरांत आणि मसली मसली रान उकडली म्हण आफ्टर द फिश गेट्स कुक्ड देन यू पुट द थिक कोकोनट ज्यूस
व्हेअरएज इन द अदर करीज व्हॉट यू आर सेइंग इज द कोकोनट इज ग्राउंडेड विथ द मसाला
ग्राउंड विथ द मसाला सेम मसाला
दॅट्स द डिफरन्स सो एक रसाची कडी आणि एक ग्राउंड केली
नरलाची
स्पेशल ओकेजनाक मात रसाची कडी करची आणि बरे मसले बरे मसले
मोलाची मसले तुझे खाणे म्हणजे बारी मोलाची मसू ओके
आणि
पण पॉम्फ्रेटा ग्रीन मसाला करी ते कोरिएंडर घालून ग्रीन तरणी मिरसांग आणि आले आणि कोकोनटी घाले
आणि पियावेलो सड
So, so that's the difference in the flavor that you get in the cooking from Mangalore.
Yeah.
That
yeah.
is the, now, is this flavor or is this style come from the bunts or is it come from the, or is it something unique from the Portuguese that we have learned? Where does it come from?
Some bits might have come from the Portuguese because I know that ambotik is also done in Goa. Mm-hmm. So I'm not sure whether that is a part of the
karne amortik is very fantastic
so I think it could have been a Portuguese thing as well as the green mm-hmm. masala is also used you can grill the pomfret with green mm-hmm. masala
the chutney put in it and grill. Wow
so this without the coconut though just
you can
the green
steam the fish with the banana leaves
patra fishes which is called the patra fish which is called by the Parsis the patra
Ani
fish
ke antu galunk gasare and galunk banana leaf and galna bangde kartat tash
wai bangde
vaisekel udo gal kartat
wai correct
vailan kolso galtat bangde bitar dortat takat सील करतात आणि सगळ्यां इट्स लाईक ओपन बट्टी
पण मँगलोर आमकां घसारे विग्गी मेळटा न्ही कित्या म्हळ्यार
घसारे म्हळ्यार काय आंटी
घसारे म्हळ्यार आम्ही नावक नणयेक उजो करता कोलयो घालन आणि मोडलां थंय हे पुरा घालन आणि थंय बरं उजो पालवाल्या उपरांत ते घसारे म्हणटात
आणि
बर्निंग थिंग बट द फ्लेम इज नॉट दे आणि तांतू
कणगे घालत
घालतात बांगडे बरे आंबोट तीक तो मसालो केल्लो आणि तांतू बरं बरो करन ते केळब्याच्या खोल्यांत रेवडावन घाल्यार काली खोलो कितें जाता करपाता आणि बांगडे इतले रुचीक जातात
ते पेज आवटू कावयात ने
सो नेक्स्ट टाइम
संजय ते रातीच्या जेवणात
सो नेक्स्ट टाइम वेन यू आर इन बॉम्बे एंड यू गो टू महेश लंच होम or some of these places you must remember that these preparations actually come from Mangalore and these are prepared by Mangaloreans and that's why you get a very distinct flavor in the fish because there are different types of spices and different types of coconut usage that goes into its preparation so that depending upon the type of fish that is there let's come to Dukramas is the cornerstone of all Mangalorean cooking.
It's the festive food. Basically.
Particularly the Christian cooking. Yeah. Now, what makes Dukramas so prominent as such?
I think for all festivals, they have like a home kill, like those who have pigs at home. They I remember when I spent my early childhood days in Mangalore, we had a neighbor who's they had few pigs and they would kill like a home kill and they would distribute the pork meat. Like a kilo or two of pork to all the neighbors And that pork was so tasty because, you know, it was fresh
fed well.
And so there's different preparations of that as well. I think the most famous one, which I cook today as well here, is a lot of people cook in New Zealand as well, is pork bafat, because that's easy.
Yeah. Mm-hmm.
You just bring the bafat powder from when you go to India or Mangalore, mm-hmm. and then you just... You don't have to grind masala. It's easy to cook the pork mm-hmm. bafat, and that goes really well with sannas. Other than the other recipes,
dusre recipe pork anmalar pork indat katta, ani pork laitao kaza rang bra.
Laitao mula kete. What is pork laitao?
Laitao is pigling.
Pigling.
You know? Yeah, roast. Pigling roast. Yeah.
Pigling.
Small pigling.
Acha bitter pura galta.
Masala galta rasta.
Masala ani dry fruits ani pura galta. Ani bread acha sangata.
But is laitao typical Indian dish or?
No, I think laitao is Portuguese, purely Portuguese.
Okay.
Yeah.
So I wouldn't say that that's... and today I don't think many people prepare laitao. Yeah. Do they prepare?
No.
For weddings, I think. Okay. I mean, it's quite mind-boggling to think 400 people for roast. I didn't go for the wedding as such because I was quite... exhausted going for the roast.
It was as good as a wedding.
Wedding, yeah. But my uncle said that in every wedding, no matter what the menu is, if they don't serve dukra mas and biblas or sar.
Biblas.
Rosak.
No. For the wedding.
Wedding also.
Okay. Wedding
they
also.
Say that at the wedding, no matter what is the preparation, in a corner there is dukra mas, the bafat dukramas, the red color, spicy.
Bafat dukramas ani rice and sar bareta.
And the sar, if it is not
goes
there,
goes together.
If it is not there, that is not a wedding celebration.
Yeah.
And they actually curse the caterer for not having provided that. So it is so important in the Mangalorean cooking. I think it's the same with the Goans.
Yeah, theirs is sarpotel.
And there's another
Sorpotel. Now, sorpotel, some people use kali zankiti and some people don't put kali zankiti.
Na thaka ti vingadis kali zankiti mono no aniek preparation.
Karataka ratti muntat na anti ratti.
Yeah, ragat galtat.
Why? Ragat galtat.
Oh, ragat galtat, bafata ki galtat. Kali zan kite ki galtat ragat.
Oh, okay.
Ani kali zan kite ent, ten dukra dukor marler gara, ta jan kite kan dunu tigalchi, ani pura lan lan kurke masa cha urulyatne.
Spare parts. Wait,
spare parts. Ta cha liver, heart.
Organs.
Ani pura organs hi galtat tantu. Dekun ta kamantat, Kalis
ani ankili. Kalis dia sadam. Oh, wait. Anitaka mustu ragatasta. Tanto. Ani ek preparation zata. Bokre masa
sangata. Separate zata. Te
boti. Boti. Taka dal galta ta.
Wait. Udasa.
Maka ani ki udasa.
Te pausant. Masi melnatla. Tala boti rantali muji granny.
Wait.
Aniti. Nithal korong khub
kari kast
pan ame thoda
usto dulle bari dun kale bitar bahir khan
omlon cha fatrar galne suno galne meat gal dun ko my god ekdam kashtan che
maka udas na kashe
pun ame enjoy kelante
but aunty tu maka sang te boti is it speciality to Mangalore or is it a speciality also to Goa?
That.
I think they also have it, is it?
Not sure.
Not sure about it.
Very sure.
But I remember we have eaten it. I've eaten it because when the abattoir was in Bandra, I used to go there with one of my aunts to pick up that stuff. And they used to spend almost about 2 hours cleaning it, or 2 to 3 hours cleaning it as such. It's quite a tough exercise. But it is very tasty.
But here we get cleaned ones, I think, no?
My friend was saying that they do give you, do sell it.
Is that tripe?
Yeah, they call it tripe. And the bok remaska sharanta, the Mangalore.
Narlaso, rose gal niranta.
Rasa chicken.
Green masala hai karta. Red masala is atta.
Ani ek special dish asa, the patra de vortu ye.
Patrade kartana mas bokra mas tanto ingal
ta patrade mulya kale
patrade mulyar paus paus yong surdatana paushila disani gavant hitlant
aalu
grozata ani
ani aalu the nativity ka tigaltadne
ಲೀವ್ಸ್ ಅಸತ್ ತೀ ಬೋರಿಂಕನ್ ದೂನು ಕತ್ರುನು ಉಕ್ಕಡೆ ತಂದ್ಲ ಸಂಗತ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಊರ್ದಾಜಿ ದಾಳ್ ಇಲ್ಲಿ ಮಿರ್ಸಾಂಗ್ ಪೆಪ್ಪ ತೆಂಪುರಗಲ್ನು ವಾಟ್ಚೆ ಅನಿ ತೆ ವಾಟುನ್ ಜಾವ್ನು ವಾಟುನ್ ಜಾಲೆ ಉಪ್ರಾಂತ್ ತೇ ಬರೀ ಕತ್ರಲ್ಲೆ ಕೊಲೆ ಆಳ್ವಾಚೆ ತಂತು ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ಚೆ ಅನಿ ಆಮಿ ಗವಂತ ಸೌಲ್ಯಚೆ ಕೊಲೆ ಅಟ್ಟಲ ತಂತು ಪತೊಳಿ ಕಂದು ಅರ್ಚಿ ಅನಿ ಸ್ಟೀಮ್ ಕರ್ಚೆ ತಚೋ ಪ್ರಾಂತು ಅನಿ ತೀ ಆಳೆನ್ ಬಜೂನ್ ಕೆಲ್ಲಿ ಕಡಿ ಇತ್ಲಿ ಬೋರಿ ಜತ ಮಳೆ ಪೂರ ಮಸಾಲೊ ತಂತು ಬ್ರಾಯಿಲ್ ಕರಿಚೆ ಏಕ ನಾರ್ಲ್ ಬ್ರಾಯಿಲ್ ಕರಿಚೆ ಅನಿ ಪಿಯಾವಿ ಬ್ರಾಯಿಲ್ ಕರಿಚೆ ಅನಿ ಆಳೆನ್ ವಾಟಿಚೆ ಅನಿ ತಾಚೆ ಉಪ್ರಾಂತ ಏಕ ಫೊಂಡ್ ದಿಚೆ ತುಪಾನ್ ತಾ ಖಾಲಿ ತೆಲ ಅನ್ನೈಯೆ ತುಪಾನ್ ಅನಿ ತೆಲ ಮಿಕ್ಸ್ ಕರ್ನ ವೇ ಅನಿ ಪಿಯಾವ್ ಬಸಿಚೆ ತಂತು ಅನಿ ಬಸಿಲ್ಲ ಪಿಯಾವ್ ಅಂತ ತೆ ಮಸಾಲೆ ಗಲ್ನ ಬರೋ ಕತ್ ಕತ್ ಕಡಿಚೆ ತಾಚೆ ಉಪ್ರಾಂತ ತೆ ಪತೊಳೆ ಕೆಲ್ಲೋ ಸ್ಟೀಮ್ ಕೆಲ್ಲೋ ನೀವು ನೀವು ತೆಲ್ ಪತಳ ಕುಡ್ಕೆ ಕರ್ನ ಸ್ಲೈಸಸ್ ಕನ್ ತಂದು ಇಟ್ಲಿ ಬುರಿ ಜತ ಅವೇ ಹಂಗ ಇಕ್ಕೇಲಿ ಸಕ್ಕಡಾನಿ ಕೇಳಿ ಖರ್ಚಾದಿ ಮುಜ ನೀಸಾನ್ ಮಕ ಪತೊಳ್ಯ ಕಂದಿಲ್ಯ ಆಚೋ ಆಳುವಾಚೆ ತೆ ಮಣಾಲೆ ಮಕ ಆಂಟಿ ತುಕ ತೆ ವಾಟುಕಾನಿ ಪುರ ಖರ್ಚ ತಲೆ ಕೊಂಡಿ ಸುಟ್ಟಿನ ಅಂತ ಅವೇನ್ ಕೇಳೆ ಅತ್ತ ತಚ್ಚ ಗಾರ್ಡನ್ ಅಂತ ಅಲ್ಲೇ ಆಳು ಅವನ್ ತುಕ್ಕ ಖಾಲಿ ತೋ ಪಾತೊಳೆ ದಿತ ಅವೇನ್ ಪಾತೊಳೆ ತೋ ಮಸಾಲೊ ಕೆಲೋ ಎಗ್ ದಿಸ್ ಅನಿ ಸಕ್ಕಡ ಆಮಿ 18 ಜನ ಮುಚ್ಚಿ ಬುರ್ಗಿ ಮೇಳೋನ ತಂಕ ದೂದೊಂದು ಕುಡ್ಕೆ ಮೇಳೆ
ಮಸ್ಕಲ್ಲಿಂಗ್
ನಾ ಅವೇನ್ ಕಾಯಿ ಗಲೂನ ತರ್ ಅವೇ ಮಟನ್ ಗಲೂಂಗ್ ರಾಕ ಜಲ್ಯಾರ ತಂಕ ಹಾಲಿಡೇ ಹಸ ಜನಿ ಹೋಸನ್ ಅಡಿಜೆನೆ
ಸರಿಟಾ ತುಮ ಸಾಂಗ್ ಅದ ಪೂರ್ವ ಏಕ ಸಾಧಾರಣಿಗೆ ದೋನ್ ಹಪ್ತೆ ಉಪರಂತ ಅಮ್ಚೆ ಮೊಂತಿ ಪೇಸ್ತ ಸಾ ಟೈಮರ್ ಪೂರ ವೆಜಿಟೇರಿಯನ್ ಕುಕಿಂಗ್ ಜತ ಅಮ್ಚೆ ವೆಜಿಟೇರಿಯನ್ ಅಮಿ ಕಾಯಿ ವೆಜಿಟೇರಿಯನ್ ಕಡಿ ಕರ್ನ ಮ್ಯಾಂಗ್ಲೋರ್ ಅಂತ ಸಡ್ ಮುಳ್ಯಾರ ಸಡ್ಡು ಮುಳ್ಯಾರ ಕಡಿ ಕರ್ತ ಅನಿ ಸಡ್ಡು ಮುಳ್ಯಾರ ಬೆಂಡಾ ಅನಿ
ಚಿಕಡಿ ಕರ್ತಾರಿ
ಅನಿ ಮೋಗ್ಯ ಚಿಕಡಿ
ಸೂರ್ನ ಮಿ ಪೋಕಂತಿ ಗಲ್ತ
ಅನಿ ಪ್ಲಾಂಟನ್ ಸಿ ಗಲ್ತ ನೆ ಗ್ರೀನ್ ಬನಾನಾಸ್
ಹಾ ಪಣ ಗ್ರೀನ್ ಬನಾನಾ ಅನಿ
ಸ್ವೀಟ್ ಪೊಟೇಟೋ ಗಲ್ತ
ಕರೆಕ್ಟ್ ಬಟ್ ಗ್ರೀನ್ ಬನಾನಾ ಅನಿ ದಾಳ್ ಗಲ್ತ ಸಣ್ಣ ದಾಳ್ ಗಲ್ತ ತಚ ಜತ ಕಡಿ ಪಣ ಯಾ ಪೂರ್ವ ಮೊಂತಿ ಫೆಸ್ತಕ
ಅಮಿ ಸದಸ್
ಖಾಲಿ ಸುಕಿ ಸುಕಿ
ಮಸ್ತಿ
ತಂತು ಅಮಿ ತೇಲ್ ಪಿಯೋ ಗಲ್ತಾಂಗಿ ತಕೈಲ್ನೆ ಫೋನ್ ನಿದಿತ ಕಂಚಿಪುರ ರಂದಿಯೋ ಕರ್ತ ತಂತು
ಅಮಿ ಸಡಾವತ್ ಆಡ್ ನಂಬರ್ ಆಫ್ ವೆಜಿಟೇಬಲ್ಸ್ ಕರ್ಚೆ ಮೊಂತಿ ಫೆಸ್ತಾಕ್ ನೆ ತೋ ತೀನ್ ಚ ಪಾನ್ ಸಾತ್ ನೋ ತಶೆನ್ ಡಿಶಸ್ ಪುನ ಅಮಿ ತಕ ಮಸಾಲಾ ಇ ವಾಟ್ತಾತ್ ಅನಿ ಫೋನ್ ನಿದಿತಾತ್ different vegetables have different
ways of preparing
black channa karta the sone kale sone the mangalore famous the rosa xajet ani moti festa ki ame karta ani tantun tendli galta anga frozen tendli melta tam kata आणि ताका आपले इले वाटून घालूं घात इले रेड चिली आणि सासाव
लसूण
लसूण
ताच्या खातीर तुका तुका शॉपांत शॉपांत कडला म्हणून पावडर मेळटा तो कित्याक यूज करना कडला पावडर फ्रॉम केरला इज एज गुड एज पुटिंग द सेम मँगलो पावडर ट्राय करू ना सो using the things that are there here. So kadla powder from Kerala is one of the best powders that you can get in any
is that used for all vegetables or
it is used specially for chana for black chana
okay
so you can use kadla for your prawns dry prawns there is a special dry prawns you get masala that you can use for making kalbachi chutney.
Okay.
So next time when I get an opportunity and we meet I can prepare that kalbachi chutney from that powder along with the normal preparation as such. Sorry Sarira I sort of cut you off. Then there is tenli.
Why? The black channa ani tenli magir moong
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 cashew galtat
मागीर वॉर्न करूंक स्वीट डिश तेच लास्ट मागीर दुसरे रांदय म्हणल्यार कली गांवांत जाल्ली
सांगो
बेंडा
करतात की
करतात
गांवांत करतात व्हाईट बेंडा
आणि
घोसाळी आणि सांगो खंयचे पडे गाद्यांत
आणि जॅकफ्रूट वेजिटेबल करतात ते ग्रीन
ब्रेड फ्रूट
ब्रेड फ्रूट ऑर जॅक फ्रूट ऑल्सो यंग जॅक फ्रूट
यंग जॅक फ्रूट ओके आणि काय रे ते काय रे ते So those vegetables are all prepared as sukha. There are very few vegetables which we use for curry. As a part of curry, the curry right. as such.
I can remember moge we can also
yeah, moge
curry.
Is a very, it is called as what marrow? It's called
it's
as a field
as
marrow.
Madras cucumber
or a field marrow. Yeah.
Moge sangata sungtang galar itli ruchikadi. Moge ani bikna. Wow.
अच्छा आंटी आई कैन गेट मोगे समटाइम्स व्हेन डू वी प्रिपेयर इट
आई विल कम टू योर हाउस
मोगे नारल गल्ला नेगी तका लसुन
लसुन खाली मोगे रन चंदला लसुन मेरे
गल्ला तंतु रिले जागरी गता स्वीट स्वीट
ये ही रन दिए था तो शेंस काले
ब्रेड फ्रूट
ब्रिंजोल
ब्रिंजोल
ब्रेड फ्रूट नारल नारल का नारल अच्छा रोस एंड रन दीजिए अरे बरे
पोराव एक दोन दिसा पहिले आय वेंट विथ फोर ऑफ माय फ्रेंड्स टू अ प्लेस कॉल कँडी शॉप इन न्यू मार्केट आय डोंट नो इफ यू गॉन टू अ प्लेस कॉल कँडी शॉप इन न्यू मार्केट सो प्लीज टू विजिट दॅट इट्स अ कोरियन रेस्टॉरंट अँड दे गेव मी अ बिट ऑफ फ्राईड ब्रिंजॉल इट इज नॉट फ्राईड द वे वी फ्राय फिश यु नो फुल ऑफ मसाला इट्स जस्ट अ लिटल बिट ऑफ अ फ्राय अँड इट वॉज सो टेस्टी I mean, you could sit and eat that brinjal virtually for a
plain brinjal.
It's a plain brinjal, a little bit of batter around.
I do that on barbecue. Yes.
No, it's not barbecued. It is nice and it's not watery.
I coat it with gram flour and chili powder.
A little bit like that. Absolutely. Yeah. But not too much of batter around it.
Yeah, just a little bit.
Less a little bit.
Yeah.
And
tempura.
Thick pieces.
Mm.
Yeah.
Okay. So, Auntie, before we end this program, you just got about 3 minutes. One quick recipe which I can do it in 2 minutes or 3 minutes.
Curly recipes hai tuka.
Masa chigi, masli chigi.
Oye.
Rande chi kar aunty. Ata monti fest hai ta ne.
Ek rande chi
kadi sang.
Sang, 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 sang.
No, no, no. Rande chi ata.
Ame sangi je.
Ah, sang.
Ame sangi. Cabbage, cabbage. Cabbage simple.
Kadi.
Kadi nahi. Simple cabbage.
Suke.
Suke cabbage. Okay. Now, Suke cabbage is very simple. Is you either you grate the cabbage, you get a grater and you grate the cabbage, or you use a knife to cut the cabbage. Okay, I was asked by the Monty Fest group once upon a time to prepare cabbage for about 300 people.
Wow!
Yeah, okay. I remember. Richard cooked it.
So how did I do it? So I went to my friend's place, got a little bit of a grater, grated all the cabbage. I bought about 7 or 8 cabbages, grated them. I got a Chinese steamer and steamed all the cabbage. Mm-hmm. And then use the base of the Chinese steamer to put kadi patta, mustard leaves. I put haldi and I put the coconut, grated coconut and fried it completely. Mm-hmm. Okay.
Then the spices? Chili?
A chili was there along when I steamed it. When I steamed it. With coconut, everything I steamed it. and then I put the whole thing into that bagar that was there and used it to just mix it up. That's it.
Wow.
Oh, great.
That's a quick one.
Coconut
was there when I made the bagar.
Mustard galchen ani curry patta.
Correct.
Ani illo so
ani richer
haldi powder.
So thank you for coming, auntie. Thank you, Sangeeta. Thank you, Sarita.
Thank you, thank you for having us.
Now we need to have a nice Mangalorean meal.
Yes, we will.
You made my mouth water and now I'm really longing to
looking forward for the Monthi Fest, you know, to taste some vegetables.
Thank you.